नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज जनगणना 2027 खातीर आपली नोंदणी पुराय केली. राष्ट्रीय महामार्ग 66 रुंद करपाक कळाव जाल्ल्यान राज्यसभा खासदार सदानंद शेट तनावडे हांणी हुस्को उक्तायला. गोंयच्या आदिवासी समाजातल्या जोडप्यांक वंध्यत्वाचेर उपचार करपाक मजत करपी गोंयच्या मातृत्व येवजणेक स्कॉच रौप्य पुरस्कार फाव जाला. राज्यातल्या स नगरपालिकांचो कार्यकाळ सोपिल्ल्यान सरकारान स पालिकांचेर प्रशासकाची नेमणूक केला. आता पुराय खबरो. गोंयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज जनगणना 2027 खातीर आपली नोंदणी पुराय करून एक आदर्श दवरलो. दरेक जनगणना म्हत्वाची आणि दरेक आवाज गोयचो आणि राष्ट्राचो फुडार घडयता. अचूक आणि व्यापक डेटाबेस तयार करपाच्या देशभरातल्या मोहिमेन राज्य सामील झाल्यान मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी आपली जनगणना सादर केली. जनगणना ही फकत सांख्यिक न्हय तर प्रभावी नियोजन आणि समावेशक शासनाची बुन्याद असा असे तांणी सांगले. मुळावी बांधावळ, भलायकी, शिक्षण आणि कल्याण यासारख्या वाठारांनी अचूक माहिती निर्णय घेऊन मदत करता असे ताणी नजरेक हाडून दिले. ही नोंदणी सुविधा 1 एप्रिल सावन 15 एप्रिल मेरेन उक्ती असतली. या प्रक्रियेन ओटीपी व्हेरिफिकेशन झाले उपरांत पसंत केल्ली भास निवडप, थळावो तपशील भरप आणि नकाशान राबितो चिन्ह करप हाचो आस्पाव जाता. उपरांत वापरप्यांक पुराय जनगणना प्रश्नमाची भरची पडटा, तपशिलांचो निळाय घेवचो पडटा आणि एक खाशेली नोंदणी आयडी तयार करपा खातीर अर्ज सादर करचो पडटा. ही नोंदणी आयडी तयार करून भेटे वेळार गणकाच्या मुखार सादर करपाचो सल्लो अधिकाऱ्यांनी दिला. ऑनलाईन प्रक्रिया पुराय ना केल्ल्यांक 16 एप्रिल ते 15 मे मेरेन आपल्या घरा भेट दिवपी गणकाकडल्यान मदत घेऊन मेळटली. राष्ट्रीय महामार्ग 66 रुंद करपाक कळाव जाल्ल्यान राज्यसभा खासदार सदानंद शेट तनावडे हांणी हुस्को उक्तायला. संसदेतल्या शून्य प्रहरा वेळार तनावडे हांणी सांगले की मुंबय गोय महामार्ग व कोकण प्रदेश आणि गोया खातीर एक महत्वाची जीवितरेखा. तो पर्यटन, वेपार आणि येरदारी हांका आधार दिता. एका दशका पयली मान्य केल्ल्या या 4 लेनी प्रकल्पाचो हेतू पर्यटकां खातीर कनेक्टिव्हिटी सुदारप, रस्त्याची सुरक्षितताय वाढोवप आणि प्रवासाचो वेळ उणो करप असो आशिल्ल्याचे ताणी नजरेक हाडले. पूण जमनी संपादनाचे प्रश्न, पर्यावरणीय मंजुरी, डिझायनात बदल आणि कंत्रटदार संबंधित प्रश्नांक लागून प्रकल्पांत सतत कळाव जायत असा असे खासदारांनी उक्तयले. कितलेशेच टप्पे अपूर्ण आशिल्ल्यान येरदारीची गर्दी आणि रस्त्यांखातीर दुःखाची स्थिती निर्माण जाता. पावसाच्या दिसांनी परिस्थिती इबाडटा, जाका लागून येरदारी जाम जाता आणि अपघाताचो धोको वाढटा अशी शिटकावणी ताणी दिला. गोयच्या आदिवासी समाजातल्या जोडप्यांक वंध्यत्वाचेर उपचार करपाक मजत करपी गोयच्या मातृत्व येवजणेक स्कॉच रौप्य पुरस्कार फाव जाला. या येवजणेचो गोयच्या आदिवासी समाजातल्या 350 वयर जोडप्यांक फायदो जातलो. 60 बायलांनी 72 भुरगीं जन्मांक हाडल्यात, तातूंत 3 गुण आणि 10 जुळ्यांचो आसपाव आसा.
सगळ्यांक सांगपाक खूप आनंद होता. ट्रायबल वेलफेअर खात्याची मातृत्व योजना, ह्या योजनेक कॉच ही एक एजन्सी आसा जी भारतभर देशान काम करता आनी त्या एजन्सीच्या माध्यमातल्यान कॉच सिल्वर अवॉर्ड जो आसली मातृत्व योजने खातीर जाहीर जाल्लो आसा.
आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकार हांणी परवरी मंत्रालयान घेतिल्ल्या पत्रकार परिषदेन ही माहिती दिली. गोंय सरकारान ही येवजण 2012 या वर्साक चालीक लायिल्ली, जाल्यार ह्या येवजणेवरवी भुरगे नाशिल्ल्या जोडप्यांक भुरगे जावपा खातीर IUI आणि IVF तशेंच हेर उपचारा खातीर 5 लाख रुपया मेरेन उपचार प्रमाण आर्थिक मजत सरकार दिता अशी माहिती मंत्री तवडकार हांणी दिला.
म्हाका सांगपाक खूब आनंद जाता की 2012-17 ह्या कालखंडा भितर आम्ही साधारणशे 22-23 योजना आम्ही डिझाईन केल्यो आणि त्याची इम्प्लिमेंटेशन सुरुवात केले. आणि त्या योजना फाटल्यान IVF योजना, या योजने अंतर्गत म्हणजे 33 योजना की आम्ही त्या वाटी घातली आणि ताचो परिणाम जो आसा अवेअरनेस म्हणजे आसा दिसा जवळजवळ 60 पेक्षा वयर अशा जोडप्यांक त्याचं ट्रिटमेंट घेऊन भुरगीं जाल्ली आसा.
राज्यातल्या स नगरपालिकांचो कार्यकाळ सोपिल्ल्यान सरकारान स पालिकांचेर प्रशासकाची नेमणूक केल्या. प्रशासक नियुक्तीचो आदेश जारी झाला. पेडणे, दिवचल, वाळपय, काणकोण, कुंकळी आणि कुडचडे, काकोडा या 6 नगरपालिकांचो कारभार आता प्रशासक पळयतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
दक्षिण गोयातल्या दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळान संसारीक मळार आपली उत्कृष्टताय सिद्ध केला. विमानतळाक सेवा दर्जा खातीर म्हटल्यारूच एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी पुरस्कार फावो जाला. जाल्यार प्रतिष्ठीत विमानतळ काउन्सिल असोसिएशन पुरस्कारान दाबोळी विमानतळान भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या खाला सगळ्या विमानतळां मदीं दुसरो क्रमांक मेळयला. ते भायर संवसारीक क्रमवारीन 59 सुवातेर यश मेळून आंतरराष्ट्रीय पावण्यार दाबोळी विमानतळान स्वता खातीर एक वेगळी वळख स्थापन केला. ही प्रतिष्ठीत क्रमवारी पुरायपणान विमानतळ सेवा उपलब्धताय, कर्मचाऱ्यांची शिष्टताय, नितळसाण आणि एकंदर प्रवाशाचो अणभव असे वेगवेगळे निकष लक्षात घेऊन प्रत्यक्ष प्रवाशांच्या प्रतिसादाचेर आधारित असा. विमान उद्देगा भितर हो पुरस्कार खूप मानाचो ठरता. केंद्र सरकारान गोयच्या ग्रामीण प्रशासना खातीर व्हड प्रमाणान आर्थिक मदत जाहीर केला. 2025-26 या वित्तीय वर्षा खातीर 15 अर्थ आयोगाच्या अनुदानातल्यान 18.27 कोटी रुपया दिले वतले. पंचायत राज मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालयान मान्य केल्लो व निधी खासा करून राज्यभरातल्या गरजेच्या मुळाव्या साधन सुविधांची वाढ करपा खातीर आणि सशर्त अनुदान दिवपा खातीर असा. या निधीचो दोनूय जिल्हो पंचायती आणि गोयच्या 187 पात्र ग्रामपंचायतीक फायदो जातलो. जाका लागून थळाव्या प्रशासकांक म्हत्वाच्यो नागरी गरजो भागोवपा खातीर भरपूर साधन सुविधा मेळटल्यो. हे सशर्त अनुदान फक्त नितळसाण सेवा सुदारपा खातीर, उक्त्यार शौच मुक्त स्थिती सांबाळपा खातीर आणि घरगुती कोयर व्यवस्थापन करपा खातीर राखून दवरला. ते भायर पिवपाच्या उदकाची पुरवण, पावसाचे उदक एकठांय करप, उदकाचो परत वापर करपाच्या उपक्रमा सयत मुखेल उदका सुरक्षा प्रकल्पांकूय हो निधी आधार दितलो. केंद्रीय सामाजिक आणि सशक्तीकरण मंत्रालयान जाहीर केल्ल्या ताज्या आकड्याप्रमाण बाकी राज्यांच्या तुळनेत भुरग्यांचे भीक मागपाचे प्रमाण गोयात सगळ्यात उणे असा. राज्यात फकत 24 अल्पवयीन भुरगी भीक मागतात असे दिसून आयला. राष्ट्रीय पावण्यार 2023 वर्षाच्या निमाण्या काळात सुरू केल्या समर्पित केंद्रीय पुनर्वसन उपयोजनेखाला आता मेरेन 2653 भुरग्यांक यशस्वीपणान सोडयल्यात आणि समाजान एकठांय केल्या. या यत्नांक लागून 1507 अल्पवयीन भुरग्यांक त्यांच्या कुटुंबा वांगडा एकठांय हाडला आणि हेर शेकड्यांनी भुरग्यांक त्यांच्या दीर्घकाळातल्या बऱ्यापणा खातीर शाळांनी नाव नोंदणी केला वा अंगणवाडी केंद्राकडेन जोडला. महसूल विभागाचे सचिव संदीप जॅक्स हाणी वरिष्ठ अधिकाऱ्यां वांगडा घेतिल्ल्या बसकेन वाढत आशिल्ल्या तापमानाच्या फाटभुयेर उष्णताय ल्हारां खातीर तशेंच येवपी पावसाच्या हंगामा खातीर राज्याच्या तयारीचो नियाळ घेतलो आणि उष्णताय संबंधित धोक्यातल्यान भौसाक राखण दिवपा खातीर सक्रिय आणि समन्वयात्मक उपायांचेर खासो भर दिलो. हवामान खात्यान नोंद केल्याप्रमाण आयज राज्यात चडान चड तापमान 35.2 जाल्यार उण्यान उणे तापमान 25.6 असल्याचे नोंद झाला. खेळ. आयपीएल क्रिकेटान आयज लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमान लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हांच्या मदीं 5वी मॅच जातली. सांजवेळार 7:30 ही मॅच सुरू जातली. आता खबरो सोपोवपाच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज जनगणना 2027 खातीर आपली नोंदणी पुराय केली. राष्ट्रीय महामार्ग 66 रुंद करपाक कळाव जाल्ल्यान राज्यसभा खासदार सदानंद शेठ तणावडे हांणी हुस्को उक्तयला. गोयच्या आदिवासी समाजातल्या जोडप्यांक वंद्यत्वाचेर उपचार करपाक मजत करपी गोयच्या मातृत्व येवजणेक स्कॉच रौप्य पुरस्कार फावो जाला. राज्यातल्या 6 नगरपालिकांचो कार्यकाळ सोपिल्ल्यान सरकारान 6 पालिकांचेर प्रशासकाची नेमणूक केल्या. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले खबरापत्र आयकयात सकाळी 7:25 नमस्कार.